चीनीमंडी.com पॉडकास्ट।
व्हिजी डेली शुगर मार्केट अपडेट। शनिवार 14 मार्च 2020। डोमेस्टिक मार्केट, देशभरात मध्यम मागणी दिसून आली। महाराष्ट्र S30 साखरेचा व्यापार 3070 रुपये ते 3140 रुपये प्रति क्विंटल राहिला। दक्षिण कर्नाटक S30 साखरेचा व्यापार 3190 रुपये ते 3215 रुपये प्रति क्विंटल राहिला, तर M30चा व्यापार 3220 रुपये राहिला। उत्तर प्रदेशमध्ये M30चा व्यापार 3190 रुपये ते 3240 रुपये होता। गुजरातमध्ये S30चा व्यापार 3180 रुपये ते 3190 रुपये होता, तर M30चा व्यापार 3270 रुपये ते 3290 रुपये राहिला। कोलकाता S30 साखरेचा व्यापार 3450 रुपये ते 3470 रुपये राहिला, तर M30चा व्यापार 3470 रुपये ते 3480 रुपये राहिला। तमिळनाडूमध्ये S30चा व्यापार 3225 रुपये ते 3300 रुपये होता, तर M30चा व्यापार 3275 रुपये ते 3325 रुपये राहिला। कोलकाता वगळून दिलेले सर्व डोमेस्टिक साखरेचे भाव GST सोडून आहेत।